करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 11. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तरी सापाने आपल्या कपटाने हव्येला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारिली नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारिता, तर ह्यात तुमची सहनशीलता कितीतरी आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी यत्किंचितही उणा नाही असे मी मानितो. जरी भाषण करण्यात अशिक्षित, तरी ज्ञानात तसा नाही, हे मी तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रकट केले. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता फुकटवारी तुम्हास सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यास लुबाडिले, आणि तुम्हाजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली वाण भरून काढली, आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे. त्यावरून सांगतो की माझ्या या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरं जपेन? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे जे मी करीतो ते करीत राहील, यासाठी की जे निमित्त पाहतात त्यांचे निमित्त मी नाहीसे करावे. म्हणजे ज्याविषयी ते आढ्यता बाळगितात त्याविषयी त्यांनी आम्हा सारखेच आढळून यावे.
अशी माणसे ही खोटे प्रेषित कपटी कामदार ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारी अशी आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरितो. यास्तव त्याच्या सेवकांनीही नीतिवानाच्या सेवकांचे रूप धारण केल्यास त्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल.
मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूर्ख समजू नये. जर तुम्ही तसे समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. म्हणजे मीही थोडीशी तरी आढ्यता बाळगीन. आढ्यतेच्या या भरोशाने जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे तर मूर्खपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. देह स्वभावाप्रमाणे पुष्कळ लोक आढ्यता धरितात म्हणून मीही धरणार. तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूर्खाचे सहन करीता. कोणी तुम्हास दासपणात घातल्यास, तुम्हास खाऊन टाकिल्यास, तुम्हास धरिल्यास, स्वतःला उंच केल्यास, कोणी तुमच्या तोंडात मारिल्यास, ते सगळे तुम्ही सहन करता. माझी दुर्बळता जमेस धरून हे मी स्वतःला हिणवून बोलतो. तरी ज्या कशात कोणी धीट असेल त्यात मीही धीट आहे हे मी मूर्खपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे. हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदीवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरण संकट शोषिल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, 1 मला दगडमार झाला, 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लुटारूंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढिलेले उपास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझा रोजचा रगडा. म्हणजे सर्व मंडळांची चिंता ही आहे. कोण अशक्त झाला असता मी अशक्त होत नाही, कोण अडखळविला गेला असता मला संताप येत नाही. मला आढ्यता बाळगणे भाग पडले तर मी आपल्या अशक्तपणाच्या गोष्टींची आढ्यता बाळगेन. देव, आपल्या प्रभू येशूचा पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे, त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. दिमिष्कात अरितास राजाचा देशाधिकारी याने माला धरण्याकरिता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेविला होता, तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडिले आणि त्याच्या हातातून मी निभावलो.